સ્વામી મહારાજ સંચાલન સદભક્ત મિલિંદાદાની લીધેલી આઠવણી સદભક્ત રેવતી એટલે અમે પહેલા વાસન રાખું છું.
ઓમ સ્વામી માધવનાથાય નમઃ. ઓમ સ્વામી મકરંદનાથાય નમઃ. પાવસમધીલ તીન દિવસાંચ્યા મુકામાત સ્વામીજીની ત્યાંચ્યા સ્વભાવાલા અનુસરૂન અત્યંત શિસ્તબદ્ધ કાર્યક્રમ ઠરવલે હોતે. સ્વામી સર્યાતાઈ આણિ સુમારે દીડશે પુણ્યાહુન આલેલે સાધક અશી સર્વ મંડળી સમાધી મંદિરાચ્યા પરિસરાત ઉતરલો હોતો. त्यावेळेस भक्तनिवासासारख्या वास्तू उपलब्ध नव्हत्या. तसंच आता पावसचं समाधी मंदिर आणि तो परिसर ज्या उत्तम सुनियोजित प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो तसा त्यावेळेस नव्हता. परंतु त्या परिसरात जो आनंद तेव्हा मिळत होता त्याची तुलना कशाचीच करता येत नाही. शहरी सुखसोयींचा तसा अभावच होता पण त्याची कोणालाही फिकीर नव्हती. सकाळी साडेसहा वाजता स्वामी स्वरूपानंदांच्या घरासमोरील अंगणात स्वामींजींच्या समोर सर्वजण ध्यानाला बसत असत. ते अंगण मांडवाने आच्छादित होत आणि एका बाजूला एक देवारा ठेवला होता. त्या देवाराच्या पुढ्यात स्वामीजींचं आसन होत आणि त्यांच्या समोर दुतर्फा आम्ही शंभर दीडशे मंडळी बसत असू. दीड तास सोहम ध्यान करणारे इतके साधक हा समाधी मंदिरातल्या सर्वांसाठी एक चर्चेचा विषय होता. कदाचित असं ज्ञान असावं की समाधी मंदिराच्या नित्यनियमामध्ये ज्ञानासाठी कोणालाच फुरसत नव्हती. ज्ञान जणू काही विस्मृतीत गेलं होत आणि स्वामी माधवनाथांना नेमकी याचीच खंत वाटत होती. सकाळच्या ज्ञानानंतर चहा नाश्ता घेऊन साडेदहा ते बारा पर्यंत स्वामीजी सत्संग घेत, भोजनानंतर विश्रांती आणि मोकळा वेळ आणि संध्याकाळी स्वामीजी प्रवचन करत, प्रवचनानंतरची आरती भोजन आणि रात्रीची शेजारती होऊन मग निजामी झोत असे. सकाळच्या ध्यानात अगोदर पहाटे होणारी काकड आरती सुद्धा अत्यंत भावपूर्ण असे. काकड आरती आणि शेजारतीच्या वेळेला पूजनीय मामा पडवळ आरती धरत असत. त्यावेळेस त्यांची आरतीसाठी हातात निरांजनाचं तबक घेऊन उभी राहिलेली छबी अविस्मरणीय आहे. त्यांच्या मुखावरचे भाव, पाणावलेल्या डोळ्यांच्या पापण्या, किंचित झुकवलेली मान आणि उजवं पाऊल डाव्या पावलाच्याही डावीकडे जमिनीवर टेकवलेलं, जणू आपल्या सद्गुरूंपुढे घेतलेली नृत्य मुद्रा, खडा आवाज पण अतिमधुर. आरतीत मामा हरवून जात असत. त्यांचं ते हरवून जाणं आम्हाला फारच चित्तवेधक वाटत होत. ते आरतीला जसे उभे राहतात त्याची नक्कल करण्याचा बारीश आणि थोडासा कुरथक प्रयत्न आम्ही मुलांनी आपापसात करून बघितला परंतु ती नुसतीच नक्कल ठरली. जेवणाच्या पंक्तीत पानं मांडणे, वाढणे, उष्टी खरकटी काढणे ही सेवा आपणहून आम्ही मुलांनी स्वीकारली. एकमेकांना आग्रहाने वाढणे आणि आधी खायला लावणे असे उद्योग करण्यास अत्यंत गंमत वाटत होती. स्वामीजींना अशी सेवा केल्याचा संतोष वाटला. विशेषतः न सांगता आपणहून मुलांनी ओळखून केलेलं हे काम याचं त्यांना कौतुक वाटलं. रात्रीच्या जेवणानंतर भजनाचा कार्यक्रम होता. विलास, कांचनताई, नीलाताई या मंडळींनी भजन सांगितले. भजनं अत्यंत रंगात आली. खेळ मांडियाला वाळवंटी घाई या तुकोबांचं भजन नीलाताई सांगत असताना सर्वजण फेर धरून नाचायला लागले. नातव नंदलाला सारखी या दादांची भजनं म्हणताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. स्वामीजी दहा वाजता उठून त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेले. साधकांची भजनं पुढे बराच वेळ चालू राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ध्यानाला बसायची पंचायत झाली. स्वामीजींना ते विशेष आवडलं नसावं. त्या दिवशी सत्संगात स्वामीजींनी आम्हा सर्वांची कानउघाडणी केली. ते म्हणाले की आपल्या जीवनात सेन्स ऑफ प्रपोर्शन कमी पडतं. भजनात आनंद आहे हे खरंच, तथापि ते किती वेळ करायचं, त्यात आपण किती दमायचं हे समजलं पाहिजे. आज सकाळी उठायला उशीर झाला, ध्यान सुद्धा म्हणावं तसं होऊ शकलं नाही, असं होऊ नये. प्रत्येक गोष्टीत प्रमाणबद्धता असली पाहिजे, साधकाला त्याची अत्यंत गरज असते. त्याच सत्संगात स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह बाम परास्ते गुरुजी हेही उपस्थित होते. स्वामी स्वरूपानंदांनी श्रावण शुद्ध प्रतिपदेला 1972 साली स्वामी माधवनाथांना उत्तराधिकार प्रदान केले होते. त्या प्रसंगाचे परास्ते गुरुजी साक्षीदार होते. असं असूनही त्यांच्या मनात स्वामी माधवनाथांबद्दल विकल्प होता. त्याची निश्चित कारण काय होती हे त्यावेळेस मला माहीत नव्हतं. गुरुजींनी ट्रान्स किंवा उन्मन अवस्था याबद्दल थोडेसे तिरकस वाटते असे प्रश्न उपस्थित केले. स्वामीजींना जाणून हे माहीतच होत. त्यांनी समर्पकपणे सर्व उत्तरं दिली. मुख्यतः ट्रान्स किंवा अमन अवस्था ही आपल्या संप्रदायातील नवीन बाब नाही. ध्यान करणाऱ्या साधकाला साधका सद्गुरूच्या कृपेने अशी अवस्था प्राप्त होऊ शकते, पण त्या साधकांनीही प्रामाणिकपणे आणि नियमितपणाने ध्यान साधना केली पाहिजे. या अवस्थेमध्ये निश्चित काय होतं हे सुद्धा स्वामीजींनी समजावून दिलं. ते म्हणाले, ध्यानात सर्वात महत्वाचं म्हणजे साक्षीत्व. भ्रूमुद्दरच्या ठिकाणी सावधपणाने आपण आपल्याच विचारांचं अवलोकन करू गेलो तर हळूहळू दोन विचारांमधील अंतर पडू लागतं. विचारालाही स्थितीचा थोडाफार अनुभव येऊ लागतो. असं व्हायला लागलं की तो साधक अत्यंत शांत होऊन जातो. ज्ञानात त्याचे डोळे थोडे वर जातात, कपाळाला आठ्या पडू शकतात, कधी कधी शरीर डोलतं, पण ही सर्व बाह्य लक्षणे झाली. आज त्या साधकाला शांतीचा थोडाफार अनुभव येऊ लागतो. विचार त्रास देत नाहीत. क्षण दोन क्षण निर्विचार स्थिती दाखायला मिळते. बाहेरचे आवाज ऐकू येतात पण त्याकडे लक्ष न देता तो साधक ध्यानातच डूब देऊन राहतो. स्वामीजी पुढे म्हणाले, ही अवस्था सद्गुरूंच्या कृपेने मिळते. अशी कृपा आपल्या संप्रदायात अनेकांना लाभली आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना अशाच प्रकारे शांती संक्रमण केलं. स्वरूपानंदांनी माझ्यावर अशीच कृपा केली. यात वेगळं काहीही नाही. स्वामीजींची धडपड सोहम ज्ञानाविषयी शास्त्रशुद्ध निवारण करणं इच्छित नव्हती. पावसला प्रत्यक्ष स्वामी स्वरूपानंदांच्या भूमीत ज्ञानाबद्दल असलेली अनास्था आणि अपसमज दूर व्हावे अशीही तळमळ त्यांना लागून राहिली होती. परांजपे गुरुजींचं इतक्यानेही समाधान झालं असं दिसत नव्हतं. स्वामीजींनी त्यांना तसं विचारून सुद्धा त्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. शेवटी स्वामीजींनी श्रीयुत बिंदू माधव दाते यांना परांजपे गुरुजींशी बोलून ज्ञान आणि ट्रान्सबद्दलचा खुलासा करायला सांगितलं. मला असं वाटतं की यातूनही स्वामीजींचा सद्भावच प्रगट झाला. ज्यांचं समाधान स्वामीजींच्या शब्दांनी झालं नव्हतं त्यांचं समाधान इतर साधक कसे काय करणार होते. परंतु गुरुजींना आपल्याकडे दुर्लक्ष केलं आहे असं वाटू नये आणि त्यांचं अंतःकरण जपावं म्हणून स्वामींनी हा खटाटोप केला. दुपारी 4 नंतर स्वामी आणि सबलाताई अनंत निवास या देसाई बंधूंच्या वास्तूत गेले. तिथे असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीचं दर्शन घेणं हा मुख्य उद्देश होता. आणि तसंच भाऊराव देसाईंनी सुद्धा त्यांना आग्रहांचं आमंत्रण दिलं होतं. स्वामी येणार म्हणून आम्ही सर्वजण आधीच अनंत निवासाच्या आवारात जाऊन पोहोचलो. स्वामीजींच्या खोलीत जाऊन दर्शन घेतलं. ते स्थान खरोखरीच अद्भुत शांतीचा अनुभव देणार आहे. आम्हाला खरी उत्सुकता स्वामी माधवनाथ कसं दर्शन घेतात ही होती. स्वामींना आदराने भाऊराव खोलीपर्यंत घेऊन गेले. खोलीच्या दारात स्वामीजी एक क्षणभर थबकले. त्यांचे भाव विवळ झाल्याचं स्पष्ट जाणवत होत. हळूच पावलं आत टाकत हात जोडून ते खोलीच्या उंगा ओलांडून आत गेले. स्वामीजींचा पलंग आणि त्यावरचा पांढरा स्वच्छ आणि व्यवस्थित घातलेल्या विछानाकडे आणि मिस नेत्रांनी पाहत राहिले. पलंग आणि बाप यामध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेत त्यांनी साष्टांग दंडवत घातला. उठून स्वरूपानंदांच्या बिछाण्यावर पायघाते डोकं टेकवलं. गलबलून गेलेल्या अवस्थेत ते समोरच्या बाकावर बसले. शेजारी मातोश्री हळूवार पावलाने नमस्कार करून येऊन बसल्या. स्वामीजी 5-7 मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसून राहिले. काय उंचीचे भाव त्यांच्या हृदयात दाटून आले असतील याची कल्पना आम्ही आजही नाही करू शकत. पण तो प्रसंग फार विलक्षण वाटला. थोड्या वेळाने स्वामीजींनी उठून पुन्हा एकवार पलंगावर डोकं टेकवून नमस्कार केला. खोलीत असलेल्या गणेशनाथांच्या मूर्तीला नमस्कार केला. तसंच पलंगालगत असलेल्या रामकृष्ण, जे कृष्णमूर्ती, गुरुदेव रानडे इत्यादी तस्बिरींकडे डोळे भरून पाहिले. माघारी वळून मंद पावलं टाकत ते खोली बाहेर आले. रामनवमी खेरीज कधीच डोळ्यावाचे अश्रू न देणाऱ्या धीरोदात्त स्वामी माधवनाथांच्या डोळ्यांच्या कडा किंचित ओलावल्या होत्या. काही क्षणातच विवेकाने त्यांची वाफ झाली. सद्गुरूंच्या चिन्ह भेटीचा भावपूर्ण सोहळा आम्ही डोळ्यात प्राण आणून पाहत होतो. श्रीकृष्ण अर्पण असतो.
आनंद से जोगी आनंद तरंग, आनंद से जोगी आनंद तरंग, आनंद चियंग आनंद चियंग, आनंद से आनंद से Dohi ananda taranga, ananda se dohi ananda taranga. Kaya sanguthale, kahitie bahi, kaya sanguthale, kahitie bahi, पुढे ताले नाही, पुढे ताले नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, गर्भाचे आवडी माती सा डोहया, गर्भाचे आवडी माते सा डोहया, दृष्टीचा जिव्हाळा तेथे बिंबे, दृष्टीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, तुका
सेल्फ अनालिसिस प्रसंगामुळे घडणारे कधी आपोआप होणार असे सेल्फ अनालिसिस हा अंतर्मुखतेचा भाग आहे का? एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीशी तितके जमत नाही, जमवून घेता येत नाही, परंतु त्या व्यक्ती चांगल्या असतात, अतिशय प्रेमास्पद असतात, अशा वेळी इरिस्पेक्टिव्ह ऑफ नाते मूकपणे डिस्टंटली संघर्षरहित प्रेम करता येते का? ते प्रत्यक्ष व्यक्त होण्याची गरजही वाटत नसते, तरीही प्रेमभाव कायम राखता कसा येतो? असे प्रेम म्हणजे केवळ सद्भाव असतो का? आणखी खोलवर अंतरंगतेने जाता येते? असे करता येत असल्यास कसे जाता येते? असा एका प्रश्नातून बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. सेल्फ अनालिसिस प्रसंगामुळे घडणारे कधी आपोआप होणारे हा अंतर्मुखतेचा भाग आहे का? अंतर्मुखता ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये सर्वसाधारण अंतर्मुखता या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या संकल्पनेमध्ये आपल्या स्वतःच्या वर्तणुकीचा पुनर्विचार करणं, एखाद्या प्रसंगी घडलेल्या वर्तणुकीचा पुनर्विचार करणं किंवा कधी कधी एखाद्या प्रसंगाचा मुद्दाम जरी नसेल तरी आपोआप पुनर्विचार करणं, हा अर्थ सर्वसामान्यतः येतो. अंतर्मुखता ही जी मध्यवर्ती कल्पना आहे ती फार वेगळी आहे. अनेक वेळेला त्याच्याबद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. अंतर्मुखता या मध्यवर्ती संकल्पनेमध्ये आपल्या इंद्रियांची मुख बाहेर असताना देखील त्यांची बाहेरची धाव बंद करणं, मन बाहेर धावत असताना देखील जगताकडे धावत असताना देखील त्याची जगताकडे जाण्याची धाव बंद करणं, त्याला मागं वळवणं, वृत्ती जिथून निर्माण झाली तिथपर्यंत तिला मागं आणणं, आपल्या चैतन्यातून वृत्ती निर्माण होते, त्या चैतन्यापर्यंत मागं आणणं आणि त्या चैतन्याशी तिचं लय घडवणं, या अंतर्मुखतेमध्ये तर्क आहे पण परमात्मा वस्तूच्या संबंधी चिंतन करता करता चिंतनीय वस्तूशी एकरूपता असं या अंतर्मुखतेचं स्वरूप आहे. इथं जी अंतर्मुखता ही संकल्पना सांगितली जाते त्याचं स्वरूप प्रथम ध्यानाच्या वेळेला आत वळून आपलं सहजतेने मी मी म्हणून स्फुरण पावणार परमात्म स्वरूप त्याची ओळख करून घेणं असं आहे. पण ही अतिशय अंतरंगतेने अंतर्मुखतेच्या विश्लेषणाची गोष्ट झाली. सर्वसाधारणपणाने अंतर्मुख हा शब्द वापरला जातो इथं वापरलाय तसाच की एखाद्या प्रसंगाचा परत एकदा आत डोकावून पुनर्विचार करणं तो मुद्दा म्हणून करणं किंवा सहजगत्या होणं. समर्थांनी देखील असं करावं असं म्हटलेलं आहे. कोण कोण मनी रंजले कोण कोण मनी भंगले हे पाहत राहावं असं म्हणतात. आपली आणि कोणाही व्यक्तीची जी शेवटची मुलाखत आहे ती त्या व्यक्तीला सुखदायी असली पाहिजे शेवटची. याचं कारण माझा आणि तुमचा आत्ता संबंधाला शक्यता आहे की पुन्हा येणार नाही शक्य आहे. एकतर मी नसेन किंवा तुम्ही नसाल किंवा प्रसंगाने कोणत्याही गोष्टीने आपली पुन्हा भेट होणार नाही त्यामुळे कोणाही व्यक्तीशी शेवटचं झालेलं आपलं बोलणं हे सुखदायी असलं पाहिजे. त्याचं मन भंगलेलं नसलं पाहिजे. तो मनामध्ये निराश नाराज तुमच्याविषयी संतापलेला असा दुखावलेला असं नसला पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी परमार्थ तुम्ही करा किंवा न करा नक्की आहे. अशी एक शक्यता असते की एका व्यक्तीला बसमधून जात असताना तुमच्या सहप्रवाशाला ज्याची तुमची कधीच भेट होणार नाही नंतर तुमच्या ओळखीचाही नाही कोणत्याही कारणाने तुमचं त्याच्याशी भांडण झालं तर निश्चित समजा की जगात एक शत्रू तुम्ही निर्माण केलेला आहे तो परत तुमचं काही करायला येणार नाही. तो तुमच्याबद्दल परत भेटून तुमचं काही वाईट करणार नाही तरी देखील जगात तुम्ही तुमचा एक शत्रू निर्माण केलेला आहे हे नक्की समजा अगदी नक्की. आणि जर त्याला संधी मिळाली तर तो तुमच्याशी तसं वर्तन करण्याची फार शक्यता आहे. अशा प्रकारचं वर्तन घडूच नाहीये याची काळजी घेणं ही सर्वसामान्यपणाने व्यवहार करत असताना वागत असताना प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज म्हणून आहे. या सेल्फ अनालिसिस मध्ये एक गोष्ट घडली आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीशी विशिष्ट तऱ्हेने बोलणं चालणं केलं तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलणं चालणं करता तेवढी एकत्रित नसते जी तुमच्या प्रकृतीतून बाहेर पडली. त्यांनी तो दुखावला सुखावला जे काही घडलं असेल ते पण त्याच्यापेक्षाही अधिक काही चांगली पद्धत असू शकेल का तुमच्या अंतरीची गोष्ट सांगण्यासाठी याचा विचार करायचा कोणी दुसरा नाही करणार हेच करणं गरजेचं आहे. तुम्हाला नाराजी प्रगट करायची आहे तर कोणते शब्द वापरावेत तुम्ही कोणते वापरले कोणते अजून किती पद्धतीने करता आली असती त्याच्यातली चांगल्यात चांगली पद्धत कोणती नाराजी व्यक्त करण्याची देखील याचाही विचार कोणी करायचा तुम्हीच करायला पाहिजे. कारण असं होऊ शकतं की नाराजी तुम्हाला व्यक्त करायची त्यामुळे सेल्फ अनालिसिस प्रसंगामुळे घडणार एखाद्या प्रसंगामध्ये तुमचं असणार वर्तन, तुम्ही हसला ते बरोबर होतं का हे तुम्हीच पाहायचं आहे. तुम्ही टोचून बोललात हे बरोबर होतं का हे तुम्हीच पाहायचं आहे. आणि जग तुम्हाला दीर्घकाळ माफ करत नसतं, ते सुधारून घेणं देखील गरजेचं असतं जर तसं घडलं तर. आणि मखलाशी करून पॉलिटिकली नाही तर आपलं वर्तन तसं बदलून तशा प्रकारे जर परत प्रसंग आला तर आपण कसं वर्तन करायला हवं याचं चिंतन करू. या सामान्य गोष्टी आहेत आणि फार मोठं पारमार्थिक चिंतनाला अडथळा येणार नाही, पण समाजामध्ये अविरोध राहण्यासाठी या उपयोगी गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थाने हा अंतर्मुखतेचा भाग आहे. एखाद्या प्रसंगी तुम्ही अहंकाराने वागला असाल, तुमच्या लक्षात आलं असेल, तर आपण तसं न वागता कशा रीतीने वागायला हवं जर परत असं घडलं तर, हे याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. तुमच्या तोंडून मत्सरयुक्त शब्द बाहेर पडले असतील नंतर तुम्हाला लक्षात आलं, तर तो मत्सर मुळातून जायला पाहिजे. आणि शिवाय त्या व्यक्ती संबंधी किंवा अशा प्रसंगी आपण काय बोलायला पाहिजे हे तुम्ही ठरवायला पाहिजेच आहे. माणूस हा अशा प्रकारे विचारशीलतेमुळं संस्कारामुळं हळूहळू करून बदलत जातो. असं म्हणतात की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात. याचं कारण असं की तुम्ही एका व्यक्तीला पाहिलेलं असतं 25 वर्षापूर्वी आणि तुम्ही म्हणता ती व्यक्तीला चांगली माहिती आहे, काही अर्थ नाही, पण या 25 वर्षात कितीतरी चांगला त्याने अभ्यास केला, तुम्हाला माहित नव्हता की आता खरंच चांगली झालेली आहे. तुमची स्मृती 25 वर्षापूर्वीची आहे. म्हणून ऋषीचं कुळ शोधू नये. एखादी नदी उगम पावते तेव्हा उगम नदीचा नसतोच, कॅचमेंट एरियातून सगळीकडे पाणी येतं तेव्हा त्याला व्यवस्थित स्वरूप जेव्हा येतं त्याला नदी म्हणतात. एरवी एखाद्या ठिकाणी दाखवलं जातं की इथं या नदीचा उगम झाला, तिथं त्या नदीचा उगम झाला, त्याला फारसा अर्थ नसतो. श्रद्धेने नमस्कार करायचा एवढंच. ते शोधू नये, शोधता येतच नाही. तसंच एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ हा त्यावरून त्या व्यक्तीला कायम ठरवत जाऊ नये एक. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एखादी कृती केली ती भूतकाळात आता जमा झाली पण तुम्हाला सुधारणेचा अवसर आहे, सुधारणेची संधी आहे, अजून सुधारून वर्तन करण्याची शक्यता आहे, ही लक्षात घेऊन प्रत्येकाने आपलं वर्तन सुधारण्याची आवश्यकता असते. सेल्फ अनालिसिस प्रसंगामुळे घडणार कधी अपॉप होणार हा अंतर्मुखतेचा भाग आहे का असं ते विचारतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीशी तितके जमत नाही, एक निश्चित आहे. तुम्ही कसंही असला तरी सगळ्या लोकांना आवडत नाही ही गंमत आहे. जिथं रामाला शत्रू निर्माण होतात, कृष्णाला शत्रू निर्माण होतात, तुम्ही आम्ही तर सोडूनच द्या. तुमचे विचार, तुमची प्रकृती, तुमचं असणं, तुमचं दिसणं, तुमचं व्यक्तिमत्व हे सर्वांना भावत नाही, भावणार नाही. तसं तुम्हालाही सर्वांची प्रकृती भावणार नाही. त्याचं दिसणं, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं अस्तित्व, त्याचे विचार तुमच्या प्रकृतीशी कुठेतरी त्याचा खटका उडेल. तुम्हाला सगळेच आवडले पाहिजेत असं नाही आणि सगळ्यांना तुम्ही आवडले पाहिजेत असं होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीशी तितके जमत नाही कारण बाह्य वर्तन हे प्रकृती आणि प्रकृती असंच असतं, असं असल्यामुळे ते घडतं. म्हणून काही व्यक्तींच्या प्रकृतीशी तुमचं तितकस जमत नाही. हा तसं म्हटलं तर प्रकृती आणि प्रकृतीमधला व्यवहार आहे आणि ते केवळ तुमच्यावरही अवलंबून नसतं, दुसऱ्यावरही अवलंबून असतं. जमून घेता येत नाही, परंतु त्या व्यक्ती चांगल्या असतात शक्य आहे. पण त्या व्यक्तीच्या प्रकृतीशी तुमचं जमत नाही हे खरं असतं, असं असं होऊ शकत. मी तुम्हाला सांगतो की बाहेरच्या जगताचा विचार केला तर फार कठीण आहे. जे तुम्ही काम करता तिथं असलेली स्पर्धा, तिथं असलेल्या संधी करता सर्वांची धडपड, तुमचं शेजारी पाजारी, इथं गणेशपुरम मध्ये आमचे चांगले आहेत बरं का, तुमचे नातेवाईक, हे जे बाह्य जगत आहे त्या बाह्य जगताशी, बाह्य जगताच्या प्रकृतीबद्दल मी काही म्हणणार नाही. पण इथं केंद्रात जे साधक येतात त्या साधकांच्या प्रकृतीशी देखील प्रत्येक प्रकृतीशी तुमचं जमेल असं सांगता येत नाही. चांगली असली तरी जे चांगल्याची आवड धरून आलेले असे सगळे लोक असतानाही तुम्हाला प्रत्येकानं पटेल असं नाही आणि तुमचं प्रत्येकाला पटेल असं नाही. पण मी तुम्हाला एक सल्ला देतो की निदान इथं जरी तुम्ही विकल्परहित राहण्याचा प्रयत्न करा, बाहेरच्या जगतामध्ये तुम्हाला जमत नसेल एखाद वेळेला, अशा वेळी तुम्ही तटस्थ राहा, साक्षी राहा, उठसूट कॉमेंट करू नका. ही व्यक्ती अशी कशी, ती तशी कशी, मग परमार्थ करतात ते काय करतात, ऐकतात ते काय ऐकतात, काय ऐकायचं ते तुम्ही ऐका आणि तुम्ही बदला. कारण ही बाहेरच्या जगातली वृत्ती घेऊनच आपण सगळे इथं येतो, त्यामुळे इथं आल्याबरोबर तुमच्यातही फार फरक पडणार नसतो. तुम्ही ज्यांना पाहता त्यांच्यातही एकदम ड्रॅस्टिकली चेंज होतो असं समजू नका. पण इथं तरी हा अभ्यास निदान करा की इथं जसा आहे तसा आहे, तो केवळ आहे तो तसाच आहे, तुम्हाला जसा भावला भासला तसा. पण त्याच्यावर अधिक चिंतन करू नका. तो आवडतो न आवडतो अशा प्रकारची गोष्ट निदान तोंडाने बोलू नका, मनात आणायचा प्रयत्न करू नका. तुकाराम महाराजांनी हा अभ्यास करावा असं शिकवलेलं आहे त्यांच्या आचरणावरून. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. आता हे सज्जन सोयरे सांगाती जसे आपण सगळे बसलेले आहोत आणि इथंच भेद आहे असं मी म्हणतो, त्यांच्याकडे या दृष्टीने पहा, या दृष्टीने पाहता येणं शक्य आहे. हाही अभ्यास आहे. मग बाहेरचं जगत, विनोबा म्हणतात की सोपी गणित प्रथम सोडवावी मग अवघड गणित परीक्षेत, असं जसं असतं तसं निदान गुरुभक्त आहे, साधना करतो, परमार्थाची आवड आहे, आपली कर्म सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे, चुकत असतील तुमच्या दृष्टीने, अजून तो पूर्ण झालेला नाही, मग आपणही पूर्ण झालेलो नाही हे समजून घ्या. एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीशी जितके जमत नाही, जमवून घेता येत नाही, परंतु त्या व्यक्ती चांगल्या असतात, बाहेरही असतात, हे काही केंद्रातल्या व्यक्तींकरता विचारलेला प्रश्न नाहीये. पण जाता जाता सांगितलं की इथं निदान हा अभ्यास आपण करू, इरिस्पेक्टिव्ह ऑफ नाते, नात्याशी संबंध न ठेवता, नात्याच्याही निरपेक्ष. नातं आहे म्हणून आपल्या आवडीचं असेल असं नाही, खरंच सांगता येत नाही. घरामध्ये अगदी जे सख्खे म्हणतात तर ते देखील आपल्यासारखीच आवड जोपासणारे असतात असं सांगता येत नाही. अशा वेळी मूकपणे डिस्टंटली दूर राहून मुकपणे संघर्षरहित प्रेम करता येते का असा प्रश्न आहे. तुम्ही कोणावर प्रेम करायला जाणं मुद्दा म्हणून ही अहंताच आहे. तुमच्या अस्तित्वामध्येच प्रेम असलं पाहिजे, तुमच्या आतच प्रेम असलं पाहिजे. तसं गुलाबाच्या फुलांनी म्हणावं की ही व्यक्ती मला तेवढी आवडत नाही, तिच्याशी मला जमवून घेता येत नाही, ती चांगली असेल, प्रेमळ असेल, पण मला तिच्याशी जमवून घेता येत नाही, असं गुलाबाच्या फुलांनी म्हणावं. अशा वेळेला मूकपणाने डिस्टंटली संघर्षरहित मी त्याला सुवास देऊ का असं गुलाब कधी विचार करतो का नको देऊ? सुवास देणं हा त्याचा धर्म आहे. त्याचं असणं म्हणजेच सगळीकडे सुगंध पसरवणं आहे. परवा कोणीतरी मला गावठी गुलाबाची फुलं दिली, हातात आल्याबरोबर थोडा वास आला. त्या फुलाने जर विचार केला की ही व्यक्ती हा सुगंध घ्यायला, हा वास घ्यायला योग्य आहे का, तर गुलाब गुलाबपणालाच मृतप्राय होऊन जाईल, तो गुलाबच राहणार नाही. त्याचा धर्मच आहे तो. तसा तुमचा धर्म कोणीही असेल तरी प्रेम देणं असला पाहिजे. मूकपणे डिस्टंटली अमुक तमुक अशा तर्कांनी आर्ग्युमेंटनी काही होणार नाही. तुमचं असणंच प्रेम असलं पाहिजे. जसं स्वामीजींचं असणं म्हणजे प्रेम होतं, प्रेमास्तव आम्ही जागलो मानव असं ते म्हणतात. प्रेम उथंबून बाहेर यायचं त्यांच्या अंगोपांगातून. त्यांना नमस्कार करताना ते पडलेले असत, कधी कधी कड्यामध्ये त्यांनी अंगातला सदराही काढून ठेवलेला असे. त्यांच्या छातीवर ते आपल्याला दाबून धरत असत, आपला कान गाल छातीला टेकत असे, वरून त्यांच्या हाताचा दाब असे, आणि आतून जसं प्रेम पाझरावं तसं तसं काहीतरी वाटायचं. प्रेम पाझरे सर्वांगातून हे अक्षरशः खरं होत. म्हणून संघर्षरहित प्रेम करता येतं जेव्हा तुम्ही मुळात प्रेमळ असता, तेव्हा तुमच्या आत प्रेम पाहिजे. या प्रश्नाने तुम्हाला काही होणार नाही. मी करू का नको प्रेम असा असा प्रेमाबद्दलचा व्यवहार कधीही नसतो, कधीच नसतो. कोण जो जवळ येईल त्याला तुमचं प्रेम जाणवलं पाहिजे. ती ज्ञानेश्वर महाराजांची कोणती ओळी आहे, कृपा आधी अवतरे शब्द पाठी काय, पुढा पुढा स्नेह पाझरे, मागात आलं ती अक्षरे, कोणी आला तरी अगदी म्हणजे प्रेमाचे या असे शब्द देखील मागाहून येतात, पण आधी त्यांचा स्नेह येऊन पोचतो तुमच्यापर्यंत. कृपा आधी अवतरे शब्द पाठी, शब्द देखील नंतर पण आधी कृपा. हे जे प्राप्त पुरुषांचं वर्णन आहे, हे प्राप्त पुरुषांचं वर्णन त्यांनी साधकावस्थेपासून तसा अभ्यास केल्याखेरीज का त्यांच्या ठिकाणी आलेलं आहे? त्यांनी तसा अभ्यास केला त्यांच्या जीवनात, निष्काम निष्कपट निर्हेतुक असं प्रेम करायला जातं काय? आपल्या हिताच्या आड आला की लगेच आवडत नाही, मला मदत केली नाही संपला, काट लिस्ट मधून माझ्या का? म्हणून लोकांचा प्रश्न नाहीये की त्या व्यक्ती मग चांगल्या असतात प्रेमास्पद असतात नातंही नसलं तरी त्या व्यक्ती जशा असायच तुम्ही कसे असायला पाहिजे हा प्रश्न आहे. तुम्ही प्रेमळच आतून असाल तर मग संघर्षरहित प्रेम करता येईलच. आणि हे नेहमी मुकपणेच असावं. प्रेम नाहीये बोलता असंच आहे. उलट जो बोलतो तर त्याच काय कितपत खरं असेल कोण जाणे. पण तुमच्या सहज अस्तित्वातूनच ते व्यक्त होतं. तुमच्या डोळ्यातून तुमचे आभास ते त्याच्यातून तुमच्या हालचालीतून तुमच्या विचारातून तुमचा जो टोन आहे बोलण्याचा त्याच्यातून तुमच्या संगीत देण्यातून प्रेम व्यक्त होत असत. आणि त्या व्यक्तीशी जमत नाही म्हणून मुकपणे डिस्टंटली संघर्षरहित सर्वांच्याच बाबत तुम्ही अशा पद्धतीचे असावेत. ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्ही तेव्हा प्रेमस्वरूप होता की जेव्हा प्रिय गोष्टीची परमसीमा ते म्हणतात प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. प्रिय गोष्टीची परमसीमा म्हणजे आपल्या आत जे शुद्ध जाणीव तत्व असत अविनाशी चैतन्यमय ते शांत आनंद प्रेमस्वरूपच असत. त्याला तुम्ही प्राप्त झालात की त्याचं प्रगतीकरण तुमच्या डोळ्यातून तुमच्या हातातून तुमच्या कर्मातून व्हायला सुरुवात होते. हे एक्सपोजर आहे. तुमचं एक्सपोजर आहे. तुम्ही कसं वर्तन करायचं याची पॉलिसी नाहीये. जसं मोगरा आता येईल हा काळ उन्हाळ्याच्या काळामध्ये ते त्याचं सहज प्रगटीकरण आहे. निसर्गामध्ये असंच आहे. प्रत्येक फुलाचं सहज प्रगटीकरण आहे. मी असं असावं आणि असं दिसावं आणि असं करावं अशा प्रकारचं चिंतनही त्याच्यात नाही. ते सहज तसंच आहे. ते तसंच दिसतं. तुम्हाला माहित नाही बियाणं कसलं आहे पण तुम्ही पाणी घातलं कि मग गुलाब येईल तगर देखील येईल. सगळे आपापल्या ठिकाणी चांगले असतील. त्यांची एकमेकांमध्ये कुठं स्पर्धा नसेल. इथं तुम्ही मागच्या बाजूला गेलात तर इतक्या प्रकारचे वृक्ष आहेत. काही फार उंच आहेत काही तुलनेने तेवढे उंच नाहीत. जो तुलनेने तेवढा उंच नाही तो असा पाहत त्याचा मत्सर करत नाहीये. तो जसा आहे तसा तो समाधानी आहे. आणि जो वर आहे तो असा खाली पाहत नाहीये की हा काय हा एवढाच राहिला याच्या आयुष्यात. प्रत्येक जण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे आणि त्याचं प्रगतीकरण मोठ्या प्रेमाने आनंदाने आहे. तसं तुम्ही तुमचं प्रगतीकरण जे आहे ते आपल्या परमात्म्याला जाणल्यामुळं किंवा जाणण्याचा प्रयत्न करत चिंतनशील राहिल्यामुळं सहज प्रेमास्पद होत आहेत. त्याच्यात पॉलिसी नको. ते प्रेम प्रत्यक्ष व्यक्त होण्याची गरजही वाटत नसते. तरीही प्रेमभाव कायम राखता कसा येतो तर असा कायम राखता येतो. असे प्रेम म्हणजे केवळ सद्भाव असतो का? आता ही सगळी उत्तरं आली माझ्या बोलण्यामध्ये. आणखी खोलवर अंतरंगतेने जाता येते येते त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. असे करता येत असल्यास कसे जाता येते ते आतापर्यंत सांगतोय. अशा प्रकार प्रश्न फार चांगला होता. म्हणून माणसाने आपलं प्रकटीकरण जपावं. आणि ते जर जपलं गेलं नाही तर सुधारण्याची संधी असते. सेल्फ अनालिसिस करत राहावं. सेल्फ अनालिसिस मध्ये एक धोका असतो बर का, कारण तेही तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या तर्काने आणि तुमच्या प्रकृतीतूनच करत असल्यामुळं प्रत्येक वेळेला घडलेल्या प्रसंगाबद्दल तुम्ही तुम्हाला स्वतःला निर्दोषच समजता आणि तुम्ही जे केलं तसंच करायला पाहिजे होतं असंच म्हणता. त्याला ना चांगला वाजवायलाच पाहिजे होता, वाजवल्यानंतरही तुम्ही परत विचार केल्यावर तसंच म्हणता, ही अडचण राहते. म्हणून तुम्ही हे शोधणं गरजेचं आहे की तुम्हाला जर बोलायचंच होतं तर कोणत्या कोणत्या प्रकारांनी बोलता आलं असतं, तुमची नाराजी काय काय प्रकारांनी व्यक्त करण्यात आली असती, आणि त्याच्यातला सगळ्यात चांगला मार्ग कोणता होता, तो तुम्ही ज्या प्रकारे केला तो होता का आणि काही होता, आणि काही असेल तर तो तुम्ही कधी अंगीकारणार, तो आपल्या प्रकृतीत उतरला पाहिजे. प्रकृती जरी झाली तरी त्याच्यात एवढा वाईड स्कोप आहे. कोणाच्याही प्रकृती कशीही असली तरी इथल्याच चालीवर इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रकृती वाल्ह्यापासून वाल्मिकी जर होऊ शकतो एका कोणाही प्रकृतीमध्ये, एवढी तमोगुणी प्रकृती असणारी व्यक्ती रजोगुणी आणि तमोगुणी, तर त्या प्रकृतीमध्ये एवढा वाईड स्कोप आहे की तो ते ऋषी होऊ शकतात. आणि त्यांनी लिहिलं त्याप्रमाणे रामचंद्रांचं चरित्र घडावं इतके वाचासिद्ध होऊ शकतात. तर आपली जी काही आपल्यापाशी प्रकृती असेल त्याच्यातही एवढा मोठा स्कोप आहे. म्हणून एकाच प्रकृतीमध्ये तुम्ही अतिशय खालचंही वर्तन आणि त्याच प्रकृतीचं एक्सटेंडेड आणि चांगल्या भागात खूप चांगलेही बनू शकता. फक्त हे सेल्फ अनालिसिस म्हणून स्वतःला परत परत योग्य ठरवण्यासाठी नसावं, अयोग्य ठरवण्यासाठी नेहमी नसावं. आपण परीक्षण करावं, परीक्षण करत आपण याच्यापेक्षा काय चांगलं प्रगतीकरण, कारण आपण परमार्थी आहोत ना, म्हणून आपल्याला अधिक चांगलं कोणतं प्रगतीकरण करता आलं असतं, कसं वागता आलं असतं एवढं निश्चित पाहावं. म्हणून हे सेल्फ अनालिसिस खरं म्हणजे घडतच असतं, आतून आतून अंतरात्माही साक्ष देत असतो बरं का. तुम्ही जर एखाद्याला बोललात, चुकीचं वागलात तरी देखील आतून तो म्हणतो की हे तू नाही गड्या नीट केलं, तू नाही बाबा बरोबर बोलला, आतून तुम्हाला एक अस्वस्थता नक्की जाणवेल. आणि जर चांगलं केलं तर आतून भले शाबास असं येईलच येईल, तुम्हाला समाधान मिळेल, तुम्हाला शांती मिळेल, तुम्ही प्रसन्न व्हाल. आणि असं प्रसन्न झाल्यानंतर देखील किंवा अशी शांती मिळाल्यानंतर देखील आपण जे केलं ते अधिक चांगलं कसं करू शकलो असतो याचा विचार करा. दुसऱ्याला दुखावल्यानंतर तुमचं अंतःकरण दुखावतं, तुम्हाला थोडासा त्याचा पिंच जाणवतोच. अगदी वाद असो भांडण असो, दुसऱ्याला तुम्ही अगदी परास्त केलेलं असेल पण तुमचा अंतरात्माही दुखावतो, त्याने तुम्हालाही त्याचा त्रास होतो. तेव्हा तुम्ही जसं शांत आणि आनंदी झाला तरीही विचार करा की अजून काय चांगल्या पद्धतीने हे प्रगट करता आलं असतं. तसं की अगदी एवढंच बोलायची गरज होती का हेच जर सांगायचं असेल तर कसं कसं आपण कसं वर्तन करू शकलो असतो, कसं बोलू शकलो असतो, कसे मार्ग अंगीकारू शकलो असतो. मला असं वाटतं की या वर्तनासंबंधीचे जे नियम म्हणजे प्रश्न आहेत, साधनेच्या प्रश्ना इतकेच महत्वाचे आहेत. कारण साधना साधनेच्या परीने आणि बाहेरचं वर्तन बेसावत पडणार, असं जर घडलं तर साधकाची प्रगती कशी होणार. तो जागचा हल्ला तर पाहिजे, पुढे तर गेला पाहिजे, म्हणून या गोष्टी देखील गरजेच्याच आहेत. अशाने मी म्हटलं की खूप चांगला प्रश्न होता. एक 5 मिनिटं आपण 5 मिनिटं ध्यानाला बसू. बोला कुंडली कवर दे हर विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सुमन।
श्री राम।